पेत्रांचे दुसरे पत्र अध्याय 3। प्रिय बंधूंनो, आता हे मी तुम्हास दुसरे पत्र लिहित आहे, या दोहोंमध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करीतो, यासाठी की पवित्र संदेष्टांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही करावी। हे प्रथम मनात आणावयाचे की शेवटल्या दिवसात आपल्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक थट्ठा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून, उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसे सर्व काही राहिले आहे। हे तर ते बुद्धिपुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून व पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली, त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला। पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत शिल्लक ठेवलेली आहेत। तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत। कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे सहन करीतो। कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे। तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तीजवरील गोष्टी उघडकीस येतील। तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील। तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करीते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो। यास्तव प्रिय बंधूंनो, या गोष्टींची अपेक्षा करीत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा। आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे असे समजा। आपला प्रिय बंधू पौल याला दिलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टींचा उल्लेख केला आहे। त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत, त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुष्य इतर शास्त्रलेखांचा विपरीत अर्थ करीतात, तसा त्यांचाही ओढून ताणून करीतात, त्यापासून त्यांचा नाश होणार। तर प्रिय बंधूंनो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अधर्मी लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपा। आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा। त्याला आता व अनंत कालपर्यंत गौरव असो। आमेन।